आत्माराम समास तिसरा ब्रह्मनिरूपण श्रीराम समर्थ
संगती तुका नाशिवंत सोडून रहावे निवांत एकपणाचा अंत झालिया समाधान एकपणाचा उमस काढिता त्रिपुटी सावकाश होत आहे म्हणून ध्यास एकपणाचा नसे तो मी आत्मा ऐसा हेतु हे नाशिवंत टाकी तू उन्मनी अवस्थेचा प्रांतु ते स्वरूप तुझे ऐसा जो अनुभव झाला तो ही नाशिवंता मध्ये आला अनुभवा वेगळा राहिला तो तू आत्मा हे ही न घडे बोलणे आता पाल्हेरा किती देणे वेदशास्त्रे पुराणे नासोनी जाती ग्रंथ मात्र जितुका बोलिला आत्मा त्या वेगळा राहिला हे मायेचा स्पर्श झाला नाहीच तयासी स्वरूप निर्मळ निघोट स्वरूप शेवटा शेवट जिकडे तिकडे नीट सन्मुख आहे जे बहु दुरी चा दुरी निकट जवळी अंतरी दुरी आणि अभ्यंतरी घटणी नाही जे सकळा परी समोठे जेथे हे सकळ आटे अकस्मात एक सरा तुटे मूळ मायेचे जे सकळाहून मृदु कोवळे सकळाहून अत्यंत जवळे जे सकळा मध्ये परी निराळे अलिप्तपणे जे हाले ना चाले जे बोले ना डोले आवघे आपण संचले एकटे चिते आकाश बाहेर भरले आकाश जेथे मुराले आकाश मुरुनी उरले एक जिनसी जे चळे ना ढळे अग्नी मध्ये न जळे जे जळी परी निराळे उदकी बुडे ना जास कोणी नेई ना चोरू जाता चोरवे ना कल्पांती ही वेचे ना अणुमात्र जे चक्षुने लक्षिले नवजाय जेथे आकारू भस्मो निजाय सांगितले ते साकार होये सांगणे न घडे ऐसे जरी न बोलावे तरी म्या काय करावे न बोलता कळावे तुज कैसे बोलणे तितुके व्यर्थ जाते बोलता अनुभवा येते अनुभव सांडिता ते आपण होईजे माया रूप मूळ तयाचे शोधू जाता समाधान कैसे मग लाभ झालिया दुःखाचे मूळ तुटे अहम ब्रह्मास्मी ही गाथा आली देह बुद्धीच्या माथा देह बुद्धीने परमार्था कान कोंडे होईजे देह बुद्धी हे टाकावी हे ही मायेची उठा ठेवी म्हणून काय अंगीकारावी अंगीकारू न घडे मायेचे बळे ब्रह्मज्ञान माये करिता ब्रह्मज्ञान मायाची गोवी बंधन तोडी तेही माया माया आपणासी गोवी आप आपणा वेड लावी प्राणी दुःखी होत जीवी अभिमाने करूनी जैसा सारी पाट खेळती सारी एकाच्या मागोन आणती खेळो बैसता वाटोन घेती आपुलाल्या नसता अभिमान माथा सारी मरता परमव्यथा डाव येता सुख स्वार्था दोघेही पडिले फाशासी दे दे म्हणती एक तेरडी खाती क्रोधे पेटल्या घेती जीव एकमेकांचे तैषा कन्या पुत्र आणि नारी वाटून घेतल्या सारी अभिमान वाहती शिरी पांग प्रपंचाचा इतुकी वेडे लाविली ते माथा खेळे खेळ एकली ते मायेनेच विराली पाहिजे माया माया मोडिता अधिक जडे म्हणून धरिती ते वेडे धरिता सोडिता ना तुडे वर्म कळल्या वाचूनी जैसे चक्रव्यूहाचे उगवणे बाहेर ये ऊन आत जाणे का अंतरी जाऊन येणे अकस्मात बाहेरी त्या कवाडीच्या कड्या गुंत गुंतो उगवाव्या तैसी जाण ही माया गुंतोनी उगवावी माया कैशी झाडावी झाडावी तोडोनी कैशी टाकावी येथे विचारे पहावी नाथिलीच हे बहु नाटक हे माया मी पणे न जाय विलया विचार पाहता इया ठावची नाही वर्म हेची माया माईक इचा करावा विवेक विवेक केलिया अनेक एकी मुरे एकी अनेक मुराले एक पण अनेका सवेगळे उपरी जे निसंग उरले ते स्वरूप तुझे तुझे स्वरूप नाकळे ते जया साधने आकळे ते साधन ऐक सोहळे भोगीसी स्वानंदे इति श्री आत्मा राम सांगिजेल पुढे साधन वर्म जेणे भिन्नत्वाचा भ्रम तुटो निजाये।